नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं स्नेहा नायक तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. 26 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर मजगतीं गोंयांत जावपी 37व्या राष्ट्रीय खेळा सर्तीचें उक्तावण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे हस्तुकीं जातलें. मुंबयच्या गोरेगांवच्या 7 मजली इमारतीक उजो लागिल्ल्यान 7 जाणांक मरण आयलें जाल्यार हातूंत 40 लोक जखमी जाल्यात. गोवा इन्फोटेक आनी कम्युनिकेशन विभागाच्या पालवान अनुसूचित जमातीतल्या विद्यार्थ्यांक लॅपटॉप दिवपाची येवजण आखल्या. गोंय शालांत मंडळान डॉ APJ अब्दुल कलाम हांचे जयंती निमतान वेगवेगळ्यो कार्यावळी आखपाचो विद्यालयांक निर्देश दिला. आता पुराय खबरो. गोंयांत जावपी 37व्या राष्ट्रीय खेळा सर्तीचें उक्तावण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे हस्तुकीं जातलें अशी माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. 26 ऑक्टोबराक सांजेच्या 6:30 वरांचेर फातोड्डेच्या पंडीत जवाहरलाल नेहरू स्टेडियमाचेर ह्या खेळा सर्तीचें उक्तावण जातलें. 37वी राष्ट्रीय खेळा सर्त गोंयांत 26 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर ह्या काळांत आयोजीत केल्या. ह्या सर्तीच्या फाटभुयेर पणजी, म्हापशें, वास्को, फोंडें, मडगांव, कोलवे, दर्यादेग अशा 28 जाग्यांचेर खेळ जातले अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी शुक्रारा मंत्रालयांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदे वेळार दिल्या. ह्या वेळार खेळा मंत्री गोविंद गावडे आनी हेर अधिकारी हजर आशिल्ले. राष्ट्रीय खेळा सर्तीत वांटो घेवपी एथलेटा मदीं 49% बायलां एथलेट आसतली. हाचे पयली केन्नाच बायलां एथलेट इतल्या व्हड प्रमाणात वांटेकार जावंक नात. खेळा सर्तीत वट्ट 10,860 एथलेट वांटेकार जातले अशी माहिती डॉ सावंत हांणी दिली. जाल्यार 43 प्रकारच्या खेळांचे 750 इन्व्हेंटर जातले. सर्तीच्या आयोजना खातीर 4,740 तांत्रीक अधिकारी आसतले. 43 खेळा प्रकारांतल्यान 36 प्रकारांत गोंयचे एथलेट वांटो घेतले. सर्तीच्या 6 दीस पयली 20 ऑक्टोबर मेरेन सगळे स्टेडियम खेळपा खातीर सज्ज जातले. फाटल्या कांय वर्सांचो नियाळ घेत जाल्यार गोंयांत वेगवेगळ्या सर्तींचे आयोजन जाता, ताका लागून गोंय हे खेळ पर्यटनाचे केंद्र जातले अशें विधान मुखेलमंत्री डॉ सावंत हांणी केलां. मुंबयच्या गोरेगांवच्या 7 मजली इमारतीक उजो लागिल्ल्यान 7 जाणांक मरण आयले. उजो पालोवपी दळाच्या जवानांनी 51 जाणांक ह्या वेळार वाटायले. हातूंतले 40 लोक जखमी जाल्यात, तांकां हॉस्पिटलांत दाखल केल्यात, जाल्यार 5 जाणांची स्थिती सामकी हुस्क्याची आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी हे घडणुकेचेर दुख्ख उक्तायलां. मरण आयिल्ल्यांच्या घरच्यांक प्रधानमंत्री राष्ट्रीय आधार निधीतल्यान 2 लाख रुपयांची नितीक मदत दिवपाची घोषणा प्रधानमंत्र्यांनी केल्या. गोवा आयन मॅन 70:3 ह्या खेळा सर्तीचें आयोजन 7 आनी 8 ऑक्टोबर दिसा गोंयांत जातलें. आनी पेंवपाची सर्त मांडवी न्हंयत मिरामार बीच ते करंजाळे ह्या वाठारांत जातली. ते खातीर वयल्या दिसांनी मांडवी न्हंयच्या वयल्या वाठारांतल्यान येरादारी करपी सगळ्यो बारजी, प्रवासी लाची, क्रूज बोटी, उदका खेळ बोटी, पनेळ, नुस्तेमारी बोटी आनी हेर यांत्रिकी आनी बिन यांत्रिकी नाविकांनी खबरदारी घेवन सवकासायेन येरादारी करची, तशेंच गस्त बोटी कडल्यान मेळपी सुचोवण्यांक पाळो दिवचो अशें कळीत केलां. काळजाच्या आताकान काल मरण आयिल्ले ज्येष्ठ पत्रकार आनी साहित्यीक वाल्मिकी फालेरो हांच्या कुडीचेर फाल्यां 7 ऑक्टोबराक निमणे संस्कार जातले अशी माहिती तांच्या घरच्यांनी दिल्या. फाल्यां शेनवारा सकाळी 10 वरांचेर तांची निमणी यात्रा तांच्या राबितो घराकडल्यान होली स्पिरीट चर्चीत जातली. निमणी प्रार्थना जाल्या उपरांत हॉस्पिसियो लागसारच्या स्मशानभुयेंत तांचेर निमणे संस्कार जातले. गोंयच्यो इतिहासीक दायज आनी आध्यात्मीक म्हत्वाच्यो सुवाती सांबाळून दवरपाचो यत्न सरकार करीत आसा, पूण सगळ्याच सरकारान करचे ही अपेक्षा बरोबर न्हय. सरकार दरेक कडेन सुरक्षा दिवंक शकना. तरणाट्यांनी ह्या दायज सुवातांच्या सांबाळा खातीर सक्रीय जावचे असो उलो डॉ प्रमोद सावंत हांणी मारला. मुखेलमंत्र्यांनी राज्य पांवड्यावेले अखिल गोंय दायज फोटोग्राफी प्रदर्शन 2023 उक्तावण केले. पुराभिलेख खात्यान पणजे हे प्रदर्शन घडोवन हाडला. पुराभिलेख मंत्री सुभाष फळदेसाय, संचालक मिनिन डिसोजा आनी बाकीचे मानेस्त उक्तावणाच्या सुवाळ्याक हाजीर आशिल्ले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं आयकतात.
3 steps to stay protected and stay safe from COVID-19. Wear face mask, 2 gaz ki duri to maintain social distancing, maintain hand and face hygiene.
राज्यातल्या सगळ्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी विद्यार्थी दिसा निमतान 15 ऑक्टोबराक वेगवेगळ्यो कार्यावळींचे आयोजन करचे अशें गोंय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत मंडळान मागला. भारताचे आदले राष्ट्रपती डॉ APJ अब्दुल कलाम हांची जयंती म्हळ्यार 15 ऑक्टोबर सबंद देशभर विद्यार्थी दीस म्हणून मनयतात. भारताच्या क्षेपणास्त्र मोहिमेत महत्वाचे योगदान दिवपी डॉ APJ अब्दुल कलाम हांणी विज्ञान तंत्रगिन्यान आणि शिक्षणाच्या मळार व्हड योगदान दिला. ह्या दिसाच्या उगडासा खातीर राज्यातल्या सगळ्या सरकारी आणि अनुदानित शाळांनी खाशेल्यो कार्यावळी आयोजित करच्यो अशें गोंय शालांत मंडळान मागला. ह्या कार्यावळींनी प्रेरणादायक भाषणां, निबंध आणि कला सर्ती, विज्ञान आणि नवनिर्माण प्रदर्शना, श्रद्धांजली सभा, पुस्तक वाचन, सामाजिक सेवा आणि हेर कार्यावळींचो आसपाव आसचो असे कळीत केला. गोवा इन्फोटेक महामंडळान माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन विभागाच्या पालवान अनुसूचित जमातीतल्या हुशार विद्यार्थ्यांखातीर लॅपटॉप दिवपाची योजना आखल्या. March 2023 धावी परीक्षेत बरे गुण फावो जाल्ल्या दरेक तालुक्यातल्या 10 गुणवंत विद्यार्थ्यांक हे लॅपटॉप फावो जातले. हातूंत दरेकी 5 चले आणि 5 चलयांचो आसपाव आसतलो. 2022-23 शिक्षणीक वर्सा खातीर आशिल्ल्या ह्या येवजणेची पुराय माहिती infotech.goa.gov.in ह्या पोर्टलाचेर उपलब्ध आसा. पात्रताय निकष पुराय करपी विद्यार्थी infotech.goa.gov.in ह्या पोर्टलाचेर वचून ऑनलाईन अर्ज करूंक शकतात. लायन्स क्लब ऑफ फोंडा आणि गोवा शिपयार्ड हांणी दक्षिण गोयातल्या क्षयरोग दुयेतींक फुकट जिवीत गरजेच्या वस्तूंचे वाटप केले. दक्षिण गोयातल्या भलायकी केंद्रांच्या सुमार 110 दुयेतींक ह्यो जिवीत गरजेच्यो वस्तू दिल्यो. गोय शिपयार्डाच्या CSR येवजणेखाला दर वर्सा क्षयरोगी दुयेतींक गरजेच्यो वस्तू वाटतात. ही कार्यावळ दक्षिण गोयातल्या चिखली, कासावली, लोटली, कुठ्ठाळी, फोंडेच्या IDA हॉस्पिटल आणि दक्षिण गोयातल्या हेर भलायकी केंद्रात चालीक लायली. ह्या वेळार चिखली भलायकी केंद्रात जाल्ल्या कार्यावळींत लायन्स क्लबाचे वास्कोचे अध्यक्ष पीटर फर्नांडीस, कार्यावळ समन्वयक सुदेश बोरकार, फोंडा लायन्स क्लबाचे अधिकारी मनीष धारेश्वर, दुर्गाप्रसाद पै, शैलेश मडकयकार आणि हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. ह्या संदर्भात उलयतना कार्यक्रम समन्वयक सुदेश बोरकार हांणी सांगले, लायन्स क्लबाचे काम समाजाच्या जायत्या घटकांक मजतीच्या रुपान संवसारभर चालू आसा आणि गोयच्या वेगवेगळ्या वाठारातल्यान लायन्स क्लबांनी उत्कृष्ट कामां सदांच चलयतात. ह्या संदर्भात उलयताना तांणी लायन्स क्लबाचे वांगडी समाजातल्या अंत्योदय तत्वामेरेन मदत पावोवपाचे काम सदांच करतात आणि फुडाराक फोंडा लायन्स क्लबाकडल्यान जायत्यो उपेगी कार्यावळी चालीक लायतले अशेंय तांणी सांगले. गोंय शिपयार्डातल्यान जायत्यो सामाजीक उपेगी कार्यावळी चालीक लायतात अशें डॉ वेदपाल तारी हांणी सांगले. क्षयरोग दुयेतींक ल्हान ल्हान मजत मेळोवपा खातीर फाटल्या 2 म्हयन्या सावन लायन्स क्लबाच्या सहकार्यान सदांच ही कार्यावळ चालीक लायतात. ह्या वेळार उलयतना विशाल देसाय हांणी सांगले, लायन्स क्लब ऑफ वास्को पंचक्रोशीत जायत्यो सामाजीक उपयोगी कार्यावळी चालीक लायता. खादी ग्रामोद्योग आयोगा वतीन काल पणजे प्रोग्रेस हायस्कुलाच्या विद्यार्थ्यां वांगडा घेवन शारांतल्यान खादी यात्रा काडली. खादी विशीं जनजागृतीचो हे यात्रेचो हेत आशिल्लो. पणजी चर्च चौकांत प्रोग्रेस हायस्कुलाचे मुख्याध्यापिकेन खादी यात्रेक बावटो दाखयलो. खादी यात्रेक खादी ग्रामोद्योगाचे उपसंचालक विजेंद्र सिंग हाजीर आशिल्ले. यात्रा पणजी चर्च चौकांतल्यान 18 जून मार्गावेली सुशिला इमारत आनी थंयसान पणजे चर्च चौकांत महानगरपालिका उद्यानामेरेन आयली. परत एक फावट मुखेल खबरो. 26 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर मजगतीं गोंयांत जावपी 37व्या राष्ट्रीय खेळां सर्तीचें उक्तावण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे हस्तुकीं जातलें. मुंबयच्या गोरेगावच्या 7 मजली इमारतीक उजो लागिल्ल्यान 7 जणांक मरण आयले जाल्यार हातूंत 40 लोक जखमी जाल्यात. गोवा इन्फोटेक आनी कम्युनिकेशन विभागाच्या पालवान अनुसूचित जमातीतल्या विद्यार्थ्यांक लॅपटॉप दिवपाची येवजण आखल्या. गोंय शालांत मंडळान डॉ एपीजे अब्दुल कलाम हांचे जयंती निमतान वेगवेगळ्यो कार्यावळी आखपाचो विद्यालयांक निर्देश दिला. आनी इतल्यान प्रादेशीक खबरो हांगाच सोपल्यो.